चीनीमंडी.com पॉडकास्ट।
त्रिवेणी साखर कारखान्यात ऊस गाळप हंगाम समाप्त। त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज रानी नागलच्या ऊस गाळप हंगामाची शेवटची ट्रॉली घालून गाळप हंगाम समाप्त करण्यात आला। त्रिवेणी साखर कारखाना रानी नागलचे मुख्य व्यवस्थापक व्ही व्यंकटरत्नम यांनी सांगितलं की वर्ष 2019-20 गाळप हंगामात जवळपास 13,21,942 करोड क्विंटल ऊसाचं गाळप केलं गेलं। मंगळवारी गाळप हंगामाच्या समारोपावेळी मुख्य व्यवस्थापक व्ही व्यंकटरत्नम यांनी सर्व शेतकरी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले।